आणि आसाममध्ये म्हटली महाराष्ट्र कसं काय हिंदुस्थानमध्ये जर बांधायची म्हटली तर हिंदुस्थानच्या प्रत्येक प्रांतामध्ये बांधता येते. आज बांधायला लागले होते आपल्या भागाची मागणी मानण्याची पद्धती असेल तर माझी संबोधन घेत तक्रार अशी मांडावी लागली. आमच्या भागामध्ये होत नाही हे होत नाही ते होत नाही सांगावलं. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राची मागणी मानताना मी जे होत नव्हतं ते सांगत असेल दिले की हे होत नाही ते होत नाही तक्रार केल्याशिवाय कोणी ऐकत नाही म्हणून मांडावं लागतं आणि मांडले काय. तर आता मी दिल्लीला गेल्यानंतर असं पाहतो की ज्या ज्या राज्यामध्ये आम्ही जातो तिथं सगळ्याच राज्यांची तक्रार असते की आमचं काही होत नाही. दक्षिणेमध्ये गेलं तर दक्षिण म्हणते की आमचं होत नाही. पूर्वेकडे गेलं तर आसाम म्हणते की आमचं काही होत नाही. राजस्थानमध्ये गेलं महाराष्ट्रामध्ये आलं की मला वाटतं की इथं काही होत नाही. हिंदी प्रदेशामध्ये गेलं तर ते स्वतःला मागासलेलाच प्रदेश म्हणत असतात. ज्या दिल्ली शहरामध्ये आम्ही राहतो तिथं तर सकाळपासून संध्याकाळ मोर्चे आणि मिरवणुकी यांची गर्दी चालू असते. तर शेवटी आम्ही असा बसून विचार करतो की आम्ही शेवटी करतो काय कुठंच काहीतरी होत नाही तर करतो काय शेवटी आम्ही. खरं असं आहे की होत आहे. आणि कालच्या कार्यकारिणीमध्ये एका मित्राने फार चांगला मुद्दा लागला की आज पण हिंदुस्थानमध्ये ही असंतोषाची जी भावना आहे त्यामध्ये काही होत नव्हतं त्यावेळेची भावना वेगळी होती. जसा आता वसंतरावजींनी सांगितलं की पूर्वी आम्ही गावामध्ये विहीर जरी दिली तरी लोकांचं समाधान होतं. अजागृत लोक समाजाची ती मनस्थिती होती की काहीच मिळत नव्हतं. पिढ्या पिढ्या शतकानुशतकं काही न घडण्याची परिस्थिती होती. तेव्हा मिळाली एक विहीर ते तेवढीच लंगोटी मिळाली असं समजून चालावं लोकांना. आता जेव्हा मिळालं पाहिजेलंय असलं पाहिजेलंय देणारं सरकार जनतेचं निर्माण झालंय तेव्हा मागणी मांडण्याची प्रथा वाढलेली आहे आणि त्यामुळं विकासाची भूक वाढली आहे. विकासाच्या भूकेचं स्वरूप किंवा असंतोषाचं स्वरूप झालं ते मांडलं पाहिजे. साधनं अपुरी पडतात. प्रश्न असा की जी साधन आहेत त्या साधनांची वाटणी न्यायानं होती की नाही हे बाहेरचं काम केलं पाहिजे. गरिबीच्या घरामध्ये जरी एक चीज असला तरी तो सात भावांनी वाटून घेतला पाहिजे अशी जुनी परंपरा होती. पण घर न मोडताना ती असेल तो वाटून घेतला पाहिजे तर न मोडताना. आणि ही भावना महाराष्ट्रामध्ये सुद्धा निर्माण होऊ नये अशा तऱ्हेची चिंता आपण नित्य करत आलो आहोत. परंतु जे वसंतरावने सांगितलं ते खरं की ते आम्ही करतो नुसतं करून हल्लीच्या दुनियेत काम भागत नाही तर केलं आहे असा त्याचा दंग पिटावा लागतो आणि केलं आहे आणि झालं असं लोकांना वाटायला हवं असतं. ते करण्याची गरज आहे त्याच्याकरता म्हणून त्या तऱ्हेची एक संस्था संघटना जी आता झालेली आहे की एक प्लॅनिंग आणि इव्हॅल्युएशन बोर्ड तयार करावं की ज्याने सगळे विभाग जे आहेत मराठवाड्याची काही मागणी मागणी असते मग विदर्भाची मागणी आहे पश्चिम महाराष्ट्राची मागणी आहे कोकणाची मागणी आहे हे सगळे प्रश्न या सगळ्या प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांना न्यायानं वागवतो अशा तऱ्हेची एक भावना निर्माण केली पाहिजे आहे. आणि नुसती भावना निर्माण करून चालणार नाही तसं घडते असं पटवलं पाहिजे आहे त्याचा पुरवा लोकांच्या पुढे ठेवला पाहिजे आहे. या प्लॅनिंग बोर्डाला हे काम करायचं तर आम्ही हे याच्याकरता मांडलं की विदर्भाच्या मागणीच्या निमित्तानं आणि या कृषी विद्यापीठाच्या निमित्तानं ही एक भावना वाढली आहे. पण मी आपल्या सांगू की ती निवड मी महाराष्ट्रापुरती मर्यादित भावना नाही ही आजची राष्ट्रीय भावना आहे. पण तिला मार्ग हा तिला मार्ग हा वेगळ्या वेगळ्या विभागांची विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे ही जी मागणी आहे ती मागणी कोणत्या न्यायाच्या तराजूमध्ये तोडून आम्ही पार पाडतो याचा अनुभव लोकांना दिला पाहिजे आहे. आणि म्हणून या एका बोर्डाची जी कल्पना आहे ते बोर्ड नेमताना त्यामधली माणसं विचारपूर्वक घ्यावी लागतील जे अभ्यासपूर्वक त्या प्रश्नाकडे पाहतील अशा माणसांना त्यामध्ये घ्यावं लागेल आणि जे लोकांचं प्रतिनिधित्व करतात अशाही माणसांना घेतलं पाहिजे त्यामध्ये. म्हणजे काय काम घडतं नाही घडतं याची आणि ज्यांना काय घडतं आणि न घडतं हे पाहण्यासाठी वेळ आहे अशा माणसानं घेतलं पाहिजे, अशाही माणसानं घेतलं पाहिजे. पुष्कळ माणसं विचारी इतक्या कमिटीवरती असतात की त्यांना कुठल्या कमिटीला जावायचा प्रश्न पडतो. अशाने अशा सामान्यता ज्यांना त्या विभागामध्ये हिंडून फिरून किंवा प्रत्यक्ष सरकारी कागदपत्रामध्ये वह्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेली जी माहिती असते ती तपासून पाहून त्यामध्ये जी सूचना करण्याचा अनुभव आहे अशी माणसं त्यामध्ये असण्याची गरज आहे अशी माझी कल्पना आहे. पण ही फार महत्वाची गोष्ट आहे. चांगलं राज्य चालवून नुसतं भागत नाही तर चांगलं राज्य चाललंय असं लोकांना पटवावं लागतं. ही एक गरज आपण निर्माण झालेली आहे आणि ती आपण या निमित्तानं पार पाडतो. माझी अशी खात्री आहे की हे जर घडलं तर मी या तक्रारी घडणार नाही. तुझ्या विद्यापीठा संबंधाने इतकं सांगितलं गेलंय त्या संबंधाने मी आणखी काही बोलण्याची गरज नाही. मी खबर सांगू इच्छितो की मी काल जेव्हा दिल्लीहून जेव्हा मुंबईला आलो परवा तेव्हा मैत्री करता तर थोडासा मनामध्ये कष्टी होते ती गोष्ट सांगितली पाहिजे. आणि कालचा दिवस हा थोडासा शारीरिक कष्टाचा नव्हे मनाच्या कष्टाचा गेला हे सांगितलं पाहिजे. कष्ट कशाचे की शेवटी भावाभावांना आपल्या जवळ बसून एकमेकाजवळ बसून आपल्यामध्ये अविश्वास नाही ते पटवण्याचा प्रसंग होता. असा प्रसंग येऊ नव्हे एखाद्या कुटुंबामध्ये पण तो आला. तर मला अतिशय आनंद आहे की विदर्भाच्या मित्रांनी त्या संबंधानं मनमोकळेपणानं आपलं म्हणणं सांगितलं तितक्याच उदारतेनं आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आणि हीच महत्वाची गोष्ट आहे. जी गोष्ट मी गेल्या 15 वर्षामध्ये 12-15 वर्षामध्ये विदर्भातल्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा जो संपर्क या विभागिक राज्याच्या निर्मितीनंतर आला त्याचा मला जो सगळ्यात मोठा अनुभव आला आणि ते हे की विदर्भाच्या जनतेचा जो जिव्हाळा आहे त्यांच्या मनाची जी उदारता आहे ती उदारता अतिशय अशी ओझ मनावरती करून ठेवेल डोक्यावरती ओझ करून ठेवेल एवढ्या मोठ्या उदारतेचं त्यांच्याजवळ साठा आहे. मी त्याला सांगेन की जे असे काही प्रश्न असतात ज्या प्रश्नांचा जर निर्णय राज्यानं काही एका तत्वाने जर केला नाही तर राज्य राज्य राहत नाही अशी परिस्थिती जेव्हा करते अशा प्रश्नांपैकी काही प्रश्न असतात. निव्वळ जर पैशांच्या वाटणीचा प्रश्न असता किंवा काही असता तर मी असं म्हटलं असतं की ठीक आहे ही गोष्ट पहिले विदर्भाला येत आहे. परंतु जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या प्रमुखांनी असं ठरवलं की या प्रश्नाचा निर्णय गुणवत्तेवरती झाला पाहिजे याचा निर्णय जर पहिला असा झाला असता की या प्रश्नाचा निर्णय राजकीय तत्वावरती व्हायचा आहे असा निर्णय झाला असता आणि मग काय करता राजकीय कारणाकरता कुठल्या एखाद्या प्रांताला दिलं असतं तरी त्यातून तक्रारीचे कारण पण गुणवत्तेवरती निर्णय घ्यायचा असा एक निकष ठरला आणि त्यानंतर तसा निर्णय घ्यायचा प्रयत्न झाल्यानंतर मग तो निर्णय आंदोलनाने बदलण्याचा आपण जर प्रयत्न केला तर त्यातून दुःख निर्माण होतात संशय निर्माण होतात मनाचे कष्ट निर्माण होतात तर त्याच्या शेवटी एकमेकाजवळ बसूनच मार्ग काढला पाहिजे हा मार्ग होता. आणि मला अतिशय आनंद आहे की काल एकत्र बसल्यानंतर एकमेकाचा मनाचा समजोता एकमेकाच्या मनाची जोडणी मिळणी फायदा मदत झालेली आहे ही गोष्ट आम्हाला कबूल केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आता हा प्रश्न राहुलचा निर्णय जो झाला तो निर्णय गुणवत्तेवरती झाला ही भूमिका महाराष्ट्र प्रदेशनं स्वीकारली. पण तरी कृषी विद्यापीठाचं कामच काम असं आहे की ते जुन्या विद्यापीठांच्या सारखं एक कोटाचं समजली पाहिजे की हे विद्यापीठ म्हणजे आजपर्यंत शेकडो वर्ष ज्या तऱ्हेच्या विद्यापीठांची आपली माहिती आहे आणि अनुभव आहे तशा विद्यापीठातर्फे हे विद्यापीठ नाही. हे विद्यापीठ म्हणजे आमच्या देशातल्या अत्यंत महत्वाच्या उद्योगधंद्यामध्ये नवीन प्राण ओतणारं नवीन साधन आहे ज्याचा आम्ही आजपर्यंत विचार केला नव्हता. आम्ही आजपर्यंत दुसऱ्या युनिव्हर्सिटी काढण्याच्या उद्योगात आलो त्याची आवश्यकता होती पण ही एक अतिशय महत्वाची युनिव्हर्सिटी आहे आणि ती काही अशी नाही की एका ठिकाणी केंद्र ज्ञानाचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी अंधार आहे अशी विद्यापीठाची कल्पना नाही आहे. या विद्यापीठाची मूळ कल्पनाच असते की जिथे जिथे शेतीचं काम चाललं तिथले प्रश्न समजून घेऊन तिथल्या माणसाला अधिक ज्ञान त्या लसीचं कसं पुरवता येईल याच्याकरता अनेक संस्थांचं जाळं विणणं क्षेत्र म्हणजे या विद्यापीठाचं काम. आता हे जाळं विणण्याचं काम करणाऱ्या ही संस्थेला सगळ्यांना काही पुरवण्याकरता कुठेतरी केंद्र असावं लागतं. ते केंद्र हे राहुरी कुठेतरी एका ठिकाणीच केलं पाहिजे. केंद्र दहावी ठिकाणी होऊ शकतात. उपकेंद्र होतील त्यांच्या मक्तीकरता म्हणून संस्था वेगवेगळ्या ठिकाणी करता येतील त्या गोष्टी करता येणं शक्य आहे. किंवा अशा तऱ्हेची ही विद्यापीठाची जी कल्पना आहे दुर्दैव असं की मला असं वाटतं की जेव्हा कृषी विद्यापीठाचा कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात येतोय असं जेव्हा वाटलं तेव्हा अतिशय आनंद झाला माझ्या मनाला. मी आपल्या सांगतो पण ही गोष्ट यापूर्वी सुद्धा जर झाली असती तर फार बरं झालं. मी पंजाबमध्ये या संबंधीची युनिव्हर्सिटी 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी सुरू झाली पाहिलेली आहे. आणि पंजाबमध्ये या युनिव्हर्सिटीनी जे काम शेतीच्या विकासाचं केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो. ते काम पाहिल्यानंतर तो कल्पना येते की आपण पंजाबचा शेतकरी आज ज्या पद्धतीनं पुढे जायला लागलाय त्याच्या पाठीमागे जशी तिथली काही स्थानिक परिस्थिती आहे जसा पंजाबी माणसाचा काही स्वभाव कारणीभूत होतं तसंच परंतु या विद्यापीठानं निर्माण केलेली नवी ज्ञानाची साधनं ही त्यांना मदत करत चाललेली आहे. आणि आज आपण असं पाहाल की पंजाबचा शेतकरी हा इतक्या दमदारपणाची प्रगती करून राहिलाय. तिथे एक प्रदेश असा आहे ज्या प्रदेशा संबंधाने मी तर लिहिण्याचं सांगत आलो अलीकडच्या गेल्या वर्षभराच्या माझ्या अनुभवामध्ये की तिथला शेतकरी तिथला उद्योगधंद्यात काम करणारा उद्योगातला कष्टकरी कामगार नव्हे जसा तो मालक कामगार म्हणून असणारा माणूस त्या पंजाबमधला सैन्यामध्ये काम करणारा शिपाई किंवा छोटा असा सैन्यातला अधिकारी किंवा तिथे ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारा स्वतःच्या मालकीची गाडी चालवणारा एखादा मालट्रकचा ड्रायव्हर ह्या सगळ्या माणसाच्या मध्ये एक प्रकारची अशी काही ताकद निर्माण झाली आहे नवीन आता की त्या पंजाबमध्ये कुणाचं राज्य चाललं याला फार कमी महत्वाची गोष्ट आहे असं माझं मत आहे. एकच गोष्ट म्हणजे तिथे दिलचं राज्य आहे का आणखी दुसरं कुणा दिलचं राज्य आहे का आणखी कुणा आणखी दिलचं राज्य आहे. राज्य येतात जातात त्याची चिंता नाही. त्या माणसात तो मनुष्य आपलं काम करू लागलाय. पॉलिटिक्स हॅज बिकम द ओनली इरेलेव्हंट थिंग इन पंजाब. म्हणजे खरं सांगायचं तिथे काही तिथ्याना काही आडेल असं काही लोकांना वाटायचं कारण नाही. इतके लोक स्वावलंबी झाले आहेत. कष्ट करून स्वतःच्या सामर्थ्यानं नवीन उत्पादन करण्याची ईश्वरानं दिलेली जमीन आहे, पाणी आहे, कष्ट आहे. आणि हिंदुस्थानमध्ये पसरलेलं मोठं मार्केट आहे. मग कशाकरता कोणाची वाट पाहिजे अशा जमुनेनं काम करणारा माणूस इथे जागृत झालेला आहे. या तऱ्हेची स्वावलंबनाची एक नवी शक्ती निर्माण करून देणारी ही संस्था आहे. जसे विद्यार्थी हे महाराष्ट्राला जे एक ज्या तऱ्हेचा महाराष्ट्र आपल्याला बनावं असं वाटतं त्यात एक अतिशय महत्वाचं साधन आहे. आणि ते काही साधन एकाच गावात एकाच जिल्ह्यात असणार त्याला सगळीकडे जावं लागणार. तेव्हा तिच्या संबंधीची ही जी कल्पना असली तर ती कल्पना सभागृहात आपल्या मनात आपण काढून टाकली पाहिजे. तेव्हा मला अतिशय आनंद आहे की अजून काहीतरी एक समृद्धीचा मार्ग निघेल. विदर्भातल्या माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती असते त्याचा आपण कृपा करून मनात आणू नका की तुमच्या मनामध्ये तुम्ही धरलेलं जे काही स्वप्न होतं त्याच्या आड येण्याचा कुणी गट केलाय कुणी कारस्थान केलंय असं बिलकुल मनामध्ये आणू नका. त्यातली एकही गोष्ट जर आपण साधित करू शकलो तर मग या राजकारणामध्ये राहण्यामध्ये ते फारसं स्वारस्य तुम्ही मानणार. परंतु संशय कारण कुणीतरी अंदाज केला की असं नाही घडणार आहे ते राहुरीलाच घडणार आहे असं एखाद्या माणसानं सिनिकल स्वतःचा अंदाज सांगितला आणि तो दुर्दैवानं त्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या खरा झाला तो कोणतरी कारस्थान करतो असं कसं म्हणता येत नाही. असं नाही त्याच्या पाठीमागचा आहे. आणि मी आपण सांगू की ज्या प्रेमाने विदर्भातल्या नेत्याने आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी सहकार्य केलेलं आहे ते विसरल्याच्या पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकर्ते कृतज्ञ नेत्यांना आहेत. आणि त्यासंबंधीची आदराची भावना आहे, प्रेमाची भावना आहे. पण रागाने वाढवू नका. एक प्रकारच्या समजुतीने काही गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करूया. ते केला आज सगळ्या या चर्चा झाल्यानंतर आज एक परत अनुभव मी आणलं की येताना मोठं मनावरती कष्टाचं ओझं होतं की काय प्रसंग आहे हा. तर पुन्हा शेती अनुभव आला की यादी परत आम्हाला हा अनुभव आला की आम्ही एकत्र बसलो बोललो थोडेसे रागाने बोललो एकमेकांशी. तरी शेवटी इतक्या रागाने एवढ्या आघाताने सुद्धा आमचे प्रेमाचे रज्जू दुबळे होण्याचे कच्चे राहिलेले नाही ते पक्के बांधलेले आहेत हा अनुभव आम्हाला या निमित्ताने आला. आणि म्हणून परत जाताना एका उमेदीने मी जाणार काय असं पुढे माणसांनी पत्रकारांची काढून विचार सगळं एवढंच अर्थ आपण समजलं पाहिजे की बाहेर महाराष्ट्राच्या अशी काही माणसं आहेत की ज्यांना महाराष्ट्र फुटावा असं वाटतंय. आता त्याचा अर्थ आपल्या मनात आपण घेतला पाहिजेला आहे आणि आपल्या वैर्याचा वैर्याला यश देता कामा नाही एवढंच आपण मानलं पाहिजे. हे जास्त काय नाही शेवटी कुठलीही बाहेरची शक्ती महाराष्ट्र तोडू शकत नाही. महाराष्ट्र तोडण्याचं विष तुमच्या आमच्या मनात निर्माण झालं तरच तोडणार. जसं बाहेरचं कुणीच तर तोडू शकत नाही. तेव्हा ही शक्ती आपण ठेवूया आणि विदर्भातले तरुण कार्यकर्ते आहेत विदर्भातली जुनी वरिष्ठ माणसं आहेत त्यांना हक्क आहे. त्यांना हक्क आहे की कुठली गोष्ट जर एखादी दुखत असेल तर ती होण्यापूर्वी आग्रहानं सांगितली पाहिजे दुरुस्तपूर्ण घेतली पाहिजे किंवा जसं त्यांचा आग्रह आम्ही एखादा मानला पाहिजे आमचा जर एखादा आग्रह मानला पाहिजे त्यांची चूक जशी एखादी आम्ही समजून घेतली पाहिजे म्हणजे आमची चूक त्यांनी एखाद्यावर पदरात घेतली पाहिजे असंच नातं असतं. जेव्हा राहत असेल तर मी असं कसं म्हणता येईल की आम्ही कोणतरी फार चांगले वागणारे आहोत बिन चुका करणारे आहोत असं नव्हे. तुमची एखादी चूक आम्ही मानली पाहिजे आमची चूक तुम्ही आम्ही एखादा म्हटलं की आपण जे माना एकमेकाचा याच पद्धतीनं राज्याचे संबंध वाढवावे लागतात आणि राज्य कायम करावं लागतं. मला अशी आशा आहे की आपण हे करत राहत फार लांबवावं अशी माझी इच्छा नव्हती. पण विषय असा आहे की बोलण्यातला शब्दातला शब्द विषयातला विषय निरत जातो. तेव्हा आज या सभेतून जाताना परत मी एका विश्वासानं जातो परत एका विश्वासानं जातोय मी विद्यार्थ्यांना जरूर आवाहन करेन विनंती करेन की नागपूरचे नागपूर प्रांतातले विद्यार्थी वराडातले विद्यार्थी त्यांना मी विनंती करेन की त्यांच्यावरती फार जी मिळेल हा महाराष्ट्र बांधायचा प्रयत्न आम्ही करतो. आमच्या पिढीतली माणसं कुणाकरता बांधतात तोच महाराष्ट्र आता आणि आता रिटायरमेंटच्या रस्त्यावर लागलेली माणसं या तरुणांनी हा महाराष्ट्र हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याला त्यांनी अधिक शक्ती द्यायची आहे. कारण महाराष्ट्राला ही शक्ती दिली तर राष्ट्राला शक्ती मिळणारच आहे. आम्ही निव्वळ महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणतो म्हणजे एक राष्ट्राचं सेवेचं साधन अशी महाराष्ट्राकडे पाहण्याची आमची कल्पना आहे. आणि म्हणून तरुण पिढीतली जी माणसं आहेत विशेषतः शिवाजी शिक्षण संस्थेतले जे विद्यार्थी आहेत वराडातले त्यांना मला माझ्या मित्र आहेत की पंजाबरावांच्या पूर्तीखाली ते शिक्षण घेऊन काम करतात. पंजाबरावांनी महाराष्ट्रावरती जीवापेक्षा जास्त प्रांत केलं प्रेम केलेलं आहे. पंजाबरावांची त्या बाजूला एक युनिव्हर्सिटी निघाली याची तुम्ही इच्छा होती ही गोष्ट आम्हाला त्याची कल्पना आहे. त्यांची कुणी कुणी मंडळी त्याची शायद सुद्धा चुकीच्या सांगतात किंवा प्रसंग पडल्यावर मला त्या गोष्ट उल्लेख केला पाहिजे असं कुणीतरी सांगतं की कृषी विद्यापीठ काढावं असं पंजाबरावांनी किंवा तरी मला सांगितलं होतं पूर्वीच्या काळामध्ये आणि पैसे नाहीत असं मी सबोध किंवा सांगितलं. पंजाबरावांची तेव्हाची जी कल्पना होती ती रुरल युनिव्हर्सिटीची होती. ती रुरल युनिव्हर्सिटीची आत्ताची जी कल्पना आणि कृषी विद्यापीठाची आत्ताची कल्पना यामध्ये क्वालिटेटिव्ह फरक आहे. त्यामध्ये सगळ्या फॅकल्टीज असाव्यात त्यामध्ये ॲग्रिकल्चर विद्यापीठ फॅकल्टी असावी अशी त्या विद्यापीठाची कल्पना होती. आणि त्यांनी आम्ही तेव्हा चर्चा केली होती. मी त्यांना म्हटलं होतं तेव्हा असं की जेव्हा आपण जास्त युनिव्हर्सिटीज काढायचा किंवा तरी विचार होईल तेव्हा आपण अशा तऱ्हेच्या युनिव्हर्सिटीचा या तुमच्या वराडच्या युनिव्हर्सिटीचा विचार करू. आणि मला आजही असं माझं मत आहे की आज जिल्ह्याची नागपूरची युनिव्हर्सिटी नागपूरला गर्दी झालेली आहे. वराडच्या चार जिल्ह्याकरता मग एका स्वतंत्र युनिव्हर्सिटीची आवश्यकता आहे. आणि हे लोक मान्य आहे. आणि मला वाटतं वसंतरावजींनी केव्हा तरी एका आपल्या घोषणेमध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते करण्याचं एक वचनही दिलेलं तेव्हा त्या कशा तरीची युनिव्हर्सिटीची कल्पना पंजाबांची होती. आज ज्या तरीची एग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची कल्पना जी आहे ही कल्पना गेल्या 4-5 वर्षांमध्ये अधिक अभ्यास पूर्ण करून नवीन तऱ्हेनं पार पडलेली आहे. म्हणजे त्यांनी केव्हा तरी दिली आणि अनेक टाईम असला असं लागेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये ज्या अत्यंत महत्वाच्या व्यक्ती मानल्या त्यामध्ये पंजाबराव मानलेले जे ते राजकारणातही होते पण पंजाबरावजींच्या राजकारणाची काम कामगिरी तर मोठी आहे परंतु महाराष्ट्राला आणि ग्रामीण जनतेला कधी विसरता येणार नाही असं त्यांचं जर मोठं कुठलं काम असेल तर ते त्यांनी केलेल्या खेडेगावाचे शिक्षण प्रसार असतात. वराडातलं पंजाबराव देशमुखांचं काम, उत्तर महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब हिऱ्यांचं काम शिक्षण क्षेत्रातलं आणि दक्षिण महाराष्ट्रातलं भाऊराव पाटलांचं काम, हे काम आम्हाला पिढ्यानपिढ्या विसरता येणार नाही इतकं मोलाचं काम आहे त्यांनी कधीचा समजुती म्हणाला. तर ह्या या गादीखाली शिक्षण ज्यांचं झालंय त्या विद्यार्थ्यांना मी अशी विनंती करणार की एवढ्याच कारणाकरता का तुझी आमचं असे राहणार घालू नका. मी त्या शिक्षण संस्थेचे प्रमुख माझ्यासमोर बसल्या त्यांना विनंती उद्या त्यांच्याशी चर्चा करून करणार आत्ताही करतो की माझ्यातर्फे आपण तुमच्या विद्यार्थ्यांना विनंती करा की पंजाबरावनी जे महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मला आठवतं की जेव्हा मी महाराष्ट्राच्या दुभाषिक राज्याचा मुख्यमंत्री झालो तर पंजाब राज्याने येऊन अत्यंत मनानं मोकळ्या मनानं आणि अत्यंत प्रेमानं मला आशीर्वाद दिला. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ज्या गैरवराने त्यांनी मला अरेंजमेंट दिलं होतं त्याची आठवण झाली म्हणजे आजी अंगावरची आजही रोमांच केलं होतं. त्या माणसांची कामं कोण कशी विसरतील तर त्यामुळे एका युनिव्हर्सिटीचं काम पुढे बाजूला गेलं म्हणून त्यांनी केलेलं काम आम्ही विसरलो. जितकीच जर आमची सार्वजनिक कामाची जाणत असेल तर मला आता तुमच्या प्रेमाला मी नालायक मानलं पाहिजे. त्या कृपा करून ही भावना मनामध्ये ठेवू नका. आणि म्हणून माझी शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि सबंद वराडातल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना विनंती आहे की रागामध्ये तारुण्य असं मला मंजूर आहे. जर म्हणजे रागाला येतं मग तो तरुण नसला हेही समजूत असतो परंतु तो प्रेमी करायला शिकला पाहिजे आहे, विसरायला शिकला पाहिजे आहे, तो क्षमाशील असला पाहिजे आहे. म्हातारी माणसं रागवतात तर विसरत नाही तरुण मनुष्य रागवतो आणि विसरतोही लोक असं त्याचं असलं पाहिजेलं आहे. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी हा राग सोडून दिला पाहिजे. मला कोणतं सांगितलं की मी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संबंधाने काही बोललो पाहिजे मोठा लांबचा विषय आणि आपला वेळ जात घेत नाही पण अतिशय मनामध्ये यातना या गोष्टीचं. मी आज माझे मित्र एसएन जोशी यांचं पत्र पाहिलं त्यांनी सांगितलं की आम्ही जो कायदा दुरुस्त केला आहे तो अनैतिक आहे आणि अन्याय आहे. काय अनैतिक आहे? या देशाचा राज्यकारभार चांगला चालावा, सरकारी यंत्रणा चांगली चालावी ही जनतेच्या अत्यंत आवश्यक अशा बाबी आहे. रेल्वे चालावी, सरकारी काम चालावं, पोस्ट चालावं, तार चालावी ही काय अनिती आहे? मग नीती कोणती आहे? ती बंद पाडताना ही नीती आहे. माणसाने स्वतः संबंधानं आणि स्वतःच्या विचारासंबंधानं त्याची चुकीच्या कल्पना घेतल्या म्हणजे आपण विचार करतो ते नैतिक आणि दुसरे विचार करतात ते अनैतिक इतक्या तऱ्हेच्या भावना घेतल्या म्हणजे समजत नाही की आज काय चाललंय. मी आपण सांगू इच्छितो की सरकारी लोकांच्या लोकांनी ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासंबंधाने अत्यंत सहानुभूतीने विचार करून सरकारने केलेला. त्यांनी 10 मागण्या मांडल्या होत्या. त्या मागण्यांची चर्चा करणारा देखील मी आहे. 2 मागण्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यातल्या 2 मागण्यामध्ये एक मागणी अशी होती की जो आज त्यांना महागाई भत्ता मिळतो आहे हा महागाई भत्ता पगारामध्ये मिसळला पाहिजे, मर्ज केला, विलीन केला पाहिजे अशी एक मागणी होती. आणि दुसरी मागणी अशी आहे की जे वेतन सरकारी नोकरांचे मिळायचं ते वेतन त्याच्या गरजा लक्षात घेऊन ठरलं पाहिजे हे तत्व मान्य करा आणि त्याच्यावरती आधारलेलं लवाद मान्य करा. आम्ही विचार दोन्ही मंजूर केले, लवादच्या नियम निष्ठ्याबद्दल सांगितलेलं आहे, मग ठीक आहे चर्चा करूया. आणि चर्चेतून जर ते मार्ग निघाल्यानंतर त्या महागाई भत्ता विलीन करण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण हे लवादाचं काम सोपवायला आमची तयार आहे. परंतु गरजांचा विचार करून त्यावरती वेतन आधारावर ही निव्वळ एका सरकारी नोकऱ्यांचीच मागणी मान्य करायची, बाकीच्या लोकांचं काय? गरजाप्रमाणे जीवन जगलं पाहिजेलं आहे हे ह्या हिंदुस्थानच्या बाकीच्या लोकांची काही गरज नाही का? शेतकरी आहे, काम करणारा कामगार आहे, अनेक माणसं आहेत. जो शेतीवरती मजुरी करतो तो आहे, तर दररोज स्वतःच्या 5-6 एकर जमिनीमध्ये शेतीमध्ये काम करणारा जो शेतकरी कष्टकरी आहे, जो सर्वांना देशाला चालवतो आणि जगवतो, असा जो शेतकरी आहे त्याला तरी त्याच्या गरजेप्रमाणे आम्ही देतो त्याचा आम्ही लोक आम्हाला विचार करायला. किंवा आम्ही काय सांगितलं की बाबा असं पहा, संबंध या उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं मिनिमम वेतन काय असावं, कमीत कमी वेतन काय असावं, याचा विचार करण्याकरता म्हणून एक हल्ली नॅशनल लेबर कमिशन गजेंद्र गडकरांच्या अध्यक्षतेत काम करतो. त्यांचा अहवाल येणार आहे मार्च एप्रिलमध्ये, त्यामध्ये या गरजांच्या पक्षातल्या पाठिंबाबाबतची चर्चा आणि तत्वाच्या तत्वाचा कदाचित विचार होऊ शकते. मला मान्य आहे की ती मागणी त्या कमिशन पुढे नाही आहे, परंतु कमिशनच्या पुढं मिनिमम वेजची मागणी आहे आणि या मिनिमम वेजच्या मागणीचा विचार करताना त्याच्या पाठिंबाच्या तत्वांचा त्यांना विचार करावा लागेल. त्या तत्वांचा विचार झालेलं एका सबंध हिंदुस्थानचं समग्र चित्र पुढे आल्यानंतर आपण जरूर याचा विचार करू. पण नाही, आम्ही मागणी मागणी केली आहे ती जर मागणी मान्य करा नाही तर चालले संपवा. त्या हातात दंड घेऊन भाषा करतात. दंडाला कायद्या पुस्तकांनी किती आली आणि कायदा लॉ अँड ऑर्डर शिकवला पाहिजे, समाज चालवला पाहिजे, हे त्यांचं कायद्यानं व्यक्तीनं कर्तव्य, त्यांचं नैतिक कर्तव्य, त्यांनी तो चालवण्याकरता त्यातला कायद्याचा वापर करायला म्हटलं तर ते अनैतिक झालं. स्वतःची फसवणूक आहे. पाहू या, माझी अजूनही विनंती आहे सरकारी नोकऱ्यांना विनंती आहे, कारण आम्ही असं मानतो की सरकारी नोकर सुद्धा झाला तरी आमचं आहे. त्याची गरज असेल तर ती भागली पाहिजे त्याची, काय आमची त्याच्या म्हणजे वैराची भावना नाही, मैत्रीची भावना आहे. पण त्यांनी सरकार संबंधाची मैत्रीची आणि जनतेसंबंधाची मैत्रीची भावना दिली पाहिजे. ज्यांच्या हातामध्ये आडवणूक करण्याचं सामर्थ्य आहे आणि ते आडवणूक करू शकतात म्हणून त्यांना सगळं दिलं पाहिजे. ती जर भूमिका या देशामध्ये जर आपण जर ठेवली तर देशामध्ये सामाजिक न्यायाचं राज्य आपण उभं येतो. ती त्याच्या पाठीमागची भावना आणि म्हणून या संबंधाचा हे खंड निर्णय घेतलेला आहे. आम्ही त्याला सांगितलेलं आहे की महागाईच्या प्रश्नाच्या बाबत सहानुभूतीचा विचार, चर्चा आणि आवश्यकता लवाद. परंतु मागणी म्हणजे गरजाप्रमाणे वेतन ते निवड सरकारी नोकऱ्यांच्या करता तत्व या पद्धतीने लवाद स्वीकारून मांडण्याचं आम्हाला बिलकुल नामंजूर आहे. यातून जे काही घडायचं असेल ते घडो अशा निर्णयापर्यंत आले आहे. आणि म्हणून हा कायदा काढलेला आहे. आता एकच दिवसाचा संप करण्याचा त्यांचा विचार आहे. ते काय करतील ते स्टे करत, त्यांना चांगपण दुसरो अशी माझी प्रार्थना. 7 कमी त्यांनी आपण जर संप करायचा प्रयत्न केला तो जनतेनी आणि सरकारने मोडून जाईल. त्यांना असं वाटतं की आता 8 वर्षांनंतर राजकीय परिस्थिती बदललेली आहे, तेव्हा आता तरी त्यांनी सापडलेल्या पण या सरकारला गोदर टाकताचं टाकलं पाहिजे. तेही मनामध्ये आहे आणि नाही म्हटलं तरी जवळजवळ अर्ध्या हिंदुस्थानच्या लोकसंख्येच्या प्रांतामध्ये आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये पुन्हा निकर विरक्षणच आहे. तेही डोळ्यापुढे या लोकांच्या नसेल असं मी काही म्हणत नाही. तसं सांगा, बंगाल आहे, बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, पंजाब आहे आणि या 4 प्रांतांची लोकसंख्या 20 कोटी जवळजवळ आहे. जवळजवळ अर्धा हिंदुस्थान या 4 प्रांतात आहे. यामध्ये परत इलेक्शन होणार आहे, तेव्हा अशी इलेक्शन जी यायला लागली की या लोकांना हे मार्ग पोचतात असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि आत्ता ही तू नुसतं रंगीत चालली नाही, त्यांना खरं काम करायचं ते पुढे डिसेंबरमध्ये, हे जे निवडणुकीच्या तोंडाला मग ती काय जागी होणार आहे हे आपल्याला बातमी सांगतो. खासगी काय जागी होईल मग हे काय काय सगळं म्हणजे काय तिथे तिथं जागा होणार आहे आणि ते कळत आणि त्यांना खरं काम जे करायचं आहे ते करायचं डिसेंबर महिन्यामध्ये. पण सरकारचा या संबंधीचा खंबीर निर्णय आहे की या तऱ्हेनं सामाजिक जीवन दुबळं करण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचं कर्तव्य आहे आमचं प्रयत्न, परंतु हे निव्वळ आम्ही आमच्या सरकारी शक्तीच्या जोरावरती नाही बोलणं आहे, हे बोलणं आहे तुमच्या पाठिंब्यावरती, जनतेच्या पाठिंब्यावरती. तेव्हा ही जागृती मनामध्ये आता असू द्या. एकूण सारखे जर दिवसात आहे तर काय करत असते पाहू. पण हे या दिशेनं हे मंडळी एका बाजूनं काम करतात. किती कल्चर आहेत का म्हणजे हा सगळा खेळ मोडा म्हणून काम करण्याचा हा प्रयत्न. तुमच्या तुमच्या मनातले संशय असंतोषाच्या भावना ही संकट या सगळ्यातून हा देश वाचून न्यायचा माझी खात्री आहे. शेवटी हिंदुस्थानचा जन्म जो स्वतंत्र हिंदुस्थानचा जन्म झालेला आहे तो या सगळ्या संकटांना तोंड देऊन मुकाबला करून यशस्वी होण्याकरता झालेला विश्वास आहे आमचा की आपला मार्ग बरोबर आहे, आपलं ध्येय बरोबर आहे. त्या ध्येयाच्या मार्गावरती संतपणानं विश्वासानं चालत टाकत राहूया. शेवटी निश्चितपणानं मंजिलमध्ये जाऊन पोहोचण्याचा काळ येईल अशी मला आशा आहे.